जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असं आजच्या दिवशी फक्त गाऊन चालणार नाही ना, तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या नेमक्या गरजा काय आहेत ते सुद्धा पाहिलं पाहिजे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहे आणि मी तुम्हाला हाच प्रश्न विचारला होता की आजच्या दिवशी म्हणजे कामगार दिनी आणि महाराष्ट्राच्या दिवशी या दिवशी काय गरजा आहेत या दोघांच्याही, महाराष्ट्राच्याही आणि कामगारांच्या सुद्धा. काय म्हणणं आहे आपल्या नांदेडकरांचं?
महाराष्ट्र हे सगळ्या भारतामध्ये टॉप आहे सगळ्या विकासामध्ये, हे तर सगळ्यांना माहितच आहे. मला वाटते की आता तर रस्त्यांची सुधारणा सुरू झालेली आहे, रस्ते होतीलच आता 2-3 वर्षामध्ये. पण सर्वात आधी मुद्द्याचं महत्वाचं, खूप महत्वाचं म्हणजे काय की बऱ्याच लोकांना म्हणजे पाणी प्रश्न आहे मॅडम. लोकांना पाणी वगैरे भेटत नाही. प्रत्येक गावामध्ये, खेड्यागावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे काय, प्रचंड मोठा आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी नाही, काय शेतीमधून सोनं तयार करतील आपली अशी एवढी कुवत आपल्या सगळ्या शेतकऱ्या लोकांकडे आहे. सगळे शेतकरी आपले सधन पण आहेत.
राईट.
ते आपल्याच तुटपंजीतून नाही का असं काहीतरी वाचून करून नाही का ते शेती पिकवतात करतात. ते एक नाही का खूप मोठं एक सध्या भेडसावणारं चित्र आहे. तर महाराष्ट्राला जर नाही का जलसिंचन वगैरे ती व्यवस्था केली पूर्ण, किंवा जे कालवे वगैरे आहे याची नाही का माग काही वेगळ्या कारणाने खाल्लेत म्हणा काही लोकांनी, ते असू द्या, ते प्रश्न वेगळा. पण ते हे व्यवस्था झाली पाहिजे मॅडम. सगळ्या खेड्यामध्ये किंवा शेतामध्ये पाण्यामध्ये पाण्याची व्यवस्था ही झाली पाहिजे, हे मला बोलायचं. तो सोडवला की बस सगळ्या गोष्टी नाही का आपोआप सगळ्या नाही का येतील मॅडम.
एक्झॅक्टली. महाराष्ट्रामध्ये अगदी सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न जो आहे तो आपल्या नांदेडचा सुद्धा आहे, तो म्हणजे पाणी प्रश्न. आणि येणारा उन्हाळा जो आहे, आत्ता मे महिना सुरू झालाय, आज 1 तारीख आहे, आपण कसा हा उन्हाळा काढणार आहोत, खूप मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर सुद्धा आहे. सो महाराष्ट्राला गरज आहे पाण्याची, या सगळ्या गोष्टीसाठी सोय झाली पाहिजे असं नांदेडकरांचं म्हणणं आहे. पण तुमचं काय म्हणणं आहे की आजच्या दिवशी महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी काय गरजा आहेत महाराष्ट्राच्या आणि कामगारांच्या, पटकन सांगा. डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.